नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता. संवसारभरातल्या आतंकवादा आड झुजपाक ऑपरेशन सिंदूरातल्या नव आत्मविश्वास आणि उमेद मेळटा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. आकाशवाणीचेर केल्ल्या मन की बात कार्यावळीन राष्ट्राक संबोधित करताना श्री मोदी हांणी ऑपरेशन सिंदूर वेळार सशस्त्र दळांनी दाखयल्ल्या शौर्याची तोखणाय केली. ऑपरेशन सिंदूर हे फकत लष्करी मिशन न्हय तर राष्ट्राच्या संकल्पाचे आणि धैर्याचे चित्र असे प्रधानमंत्र्यांनी म्हटला. हाका लागून पुराय देशात देशभक्तीची भावना निर्माण झाल्या असे तांणी मुखार म्हटला. देशातल्या जायत्या शारांनी गावांनी सशस्त्र दळाक मान दिवपा खातीर हजारांनी लोक तिरंगा हातात घेऊन तिरंगा यात्रा घडोवन हाडटात. या काळात जल्मल्ल्या भुरग्यांक बिहारातल्या कटिहारात, उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरात आणि हेर जायत्या शारांनी सिंदूर असे नाव दिला हाची तांणी दखल घेतली. भारतीय सैनिकांनी भारतात तयार केलेल्या शस्त्रा उपकरणा आणि तंत्रगिन्यानान आतंकवादी तळ नष्ट केले असे प्रधानमंत्र्यांनी नमूद केले. हातून आत्मनिर्भर भारतचो संकल्प आसपावता असे तांणी सांगले. हे मोहिमे उपरांत पुराय देशात व्होकल फॉर लोकल संबंधी एक नवी ऊर्जा दिसता असे तांणी नदरे घाले. देशात तयार केलेल्या उत्पादनांक प्राधान्य दिवचे असे तांणी उलो मारला. ही फकत अर्थिक आत्मनिर्भरतायेची गजाल न्हय तर राष्ट्र निर्मितीन वाटो घेवपाची गजाल असे तांणी सांगले. माओवादी वाठारातल्या गडचिरोलीच्या कटेझरी गावात पहिलेच खेपे बस पावल्या म्हण प्रधानमंत्री मोदी हांणी समाधान उक्तायले. या गावाचेर माओवादी हिंसाचाराचो परिणाम जाल्ल्यान गावांत बशी पयली केन्नाच वचूंक ना असे श्री मोदी हांणी सांगले. छत्तीसगडच्या माओवादी वाठारातल्या भुरग्यांक विज्ञानाची आवड आसा असे सांगताना छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्याचे इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेक निकाल उत्कृष्ट झाल्यान हाची खोस प्रधानमंत्र्यांनी उक्तायली. हालीच आयोजित केल्ल्या रायझिंग नॉर्थ इस्ट समिटाचेर उलयताना प्रधानमंत्री मोदी हांणी ईशान्य हो असामान्य असा असे सांगले. सिक्कीमाची परंपरा, विणपाची कला आणि फॅशन हाचो सोबीत संगम असे सांगून तांणी क्राफ्ट फायबरचो उल्लेख केला. राष्ट्रीय लोकशाय आघाडीचे मुखेलमंत्री आणि उपमुखेलमंत्री यांची दिसभर चलपी परिषद आज नवी दिल्लीत झाली. हे बसकेचे अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केले. ही परिषद बऱ्या प्रशासनाच्या प्रश्नाचेर दिसभर चलपी विचारमंथन सत्र आशिल्ले. भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, घरमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी ह्या विचारविनिमयात वाटो घेतिल्लो. एनडीएच्या सगळ्या 20 सरकारातल्या 20 मुखेलमंत्री आणि 18 उपमुखेलमंत्र्यांनी बऱ्या प्रशासनाच्या प्रश्नाचेर चर्चा केली. भाजपाच्या सुशासन खात्यान आयोजित केल्ले हे बसकेन दोन थाराव संमत झाले. पहिल्या थारावान तांणी भारतीय संरक्षण दळ आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांका ऑपरेशन सिंदूरच्या यशा खातीर परबी दिली आणि दुसऱ्या थारावात केंद्र सरकारान फुडल्या जनगणनेच्या वेळार जाती गणना करपाचो निर्णय घेतिल्ल्या खातीर परबी दिली. या परिषदेतल्या फुडाऱ्यांनी वेगवेगळ्या एनडीए राज्य सरकारांनी केल्ल्या उत्तम कार्यपद्धतीचेरूय भासाभास जाली. त्या त्या राज्य मुखेलमंत्र्यांनी आपल्या उपक्रमाचेर सादरीकरणाचे प्रदर्शन केले. कुशळटाय, विकास आणि उद्योजकता मंत्रालय फाल्यां नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्रीय अप्रेंटिसशीप कौन्सिलाची 38वी बसका आपयता. कुशळटाय, उदरगत आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी हांच्या अध्यक्षतेखाला ऑक्टोबर 2024 वर्षा परतून स्थापन झाली ही परिषद देशभरातल्या अप्रेंटिसशीप प्रशिक्षणांक संबंधित मुखेल धोरणाविषयी सरकाराक सल्लो दिवपाक महत्वाची भूमिका करता असे मंत्रालयान निवेदनात म्हटला. थायरॉइड विकाराविषयी जागृताय करपा खातीर सुरुवातीच्या निदानांक चालना दिवपा खातीर आणि थायरॉइड भलायकीची काळजी घेवपा खातीर आयज संसारभर संसारीक थायरॉइड दीस पाळटात. थायरॉइडा संबंधित खंयच्याय प्रश्नाचो दुबाव असल्यास व्यक्तींक वैजकी मदत घेवपाची याद करून दिवपी हो आयचो दीस असा. थायरॉइड विकाराची सामान्य लक्षणां म्हळ्यार वजन वाढप वा वजन उणे जावप, मानिंग सूज वा गाठ येवप, थंडी वा उष्णतायेचो त्रास जावप, मनोवृत्ती बदलप, चिंता, उदासीनता, मासीक पाळी अनियमित जावप, केस पातळ जावप वा केस जडप, सतत थकप अशी आसात. आयोडीनयुक्त खाणां थायरॉइड हार्मोन तयार करपा खातीर गरजेचे आसात. नेमान तपासणी आणि योग व्यायाम थायरॉइड भलायकेक आधार दिवपाक मदत करता. आणि इतल्यात ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर आयकुपाक मेळटले. नमस्कार.